निर्गम अध्याय 28. परमेश्वर मोशेला म्हणाला, याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र नादाब, अबिहू, एलाजार व इथामार यांना इस्रायल लोकातून वेगळे होऊन तुझकडे येण्यास सांग, आणि गौरवासाठी व शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी पवित्र वस्त्रे तयार कर. ही वस्त्रे बनवणारे कारागीर ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना अहरोनाची वस्त्रे तयार करण्यास सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल. तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून कारागिरांनी त्यांच्यासाठी ही पवित्र वस्त्रे उरपट, एफोद, झगा, चौकड्याचा अंगरखा, मंदील व कमरबंद तयार करावी. त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलमसणाचे कापड वापरून ही वस्त्रे तयार करावीत. सोन्याची जर व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलमसणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करून घ्यावे. एफोदाच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात. त्याची दोन टोके जोडावी. एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली एक पट्टी असते. तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी. सोन्याच्या जरीची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुताची व कातलेल्या तलमसणाच्या कापडाची ती असावी. मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्रायलाच्या पुत्रांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी. त्यांच्या नावापैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसऱ्या रत्नावर कोरावी. रत्नावर कोरीव काम करणारा कारागीर कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नांवर इस्रायलाच्या 12 पुत्रांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावीत. ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावी. ती इस्रायल लोकांची स्मारक रत्ने होत. म्हणजे अहरोन त्यांची नावे परमेश्वरासमोर आपल्या दोन्ही खांद्यावर स्मरणार्थ वागवील. त्याचप्रमाणे सोन्याची जाळीदार कोंदणे करावीत. पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या कराव्यात व त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणात बसवाव्या. न्यायाचा उरपटही तयार कुशल कारागिराकडून तयार करावा. जसा एफोद तयार केला तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा करावा. तो चौरस व दुहेरी असावा व त्याची लांबी व रुंदी प्रत्येकी एक वीत असावी. त्यामध्ये रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्यात. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक, दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनील मणी व हिरा, तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत. ऊरपटावर इस्रायलाच्या प्रत्येक पुत्राच्या नावाच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत, त्यांच्या संख्ये इतकी 12 नावे असावीत, मुद्रा जशी कोरतात तसे 12 वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे, ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्यात, ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात, त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावाव्यात, ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या या दोन कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घालाव्यात, पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूस लावाव्यात, सोन्याच्या आणखी दोन कड्या करून न्यायाच्या ऊरपटाच्या आतल्या दोन्ही कोपऱ्यांना एफोदाच्या बाजूला लावाव्या, सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या खांदपट्ट्या खालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पट्टीवर लावाव्या, त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने बांधाव्या, याप्रमाणे तो कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर राहील आणि ऊरपट एफोदावरून घसरणार नाही. अहरोन पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्रायलाच्या मुलांची नावे कोरलेली असतील, त्यामुळे परमेश्वरास इस्रायलाच्या 12 पुत्रांची सतत आठवण राहील. ऊरपटात तू उरीम व युथीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील, त्यामुळे इस्रायल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल. एफोदाबरोबर घालावयाचा झगा संपूर्ण निळ्या रंगाचा करावा, त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोवती कापडाचा गोठ शिवावा, म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही. निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती लावावीत आणि दोन डाळिंबांच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत, त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरू अशी क्रमवार ती असावी. सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा. जेव्हा जेव्हा तो पवित्र स्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल, त्यामुळे तो मरावयाचा नाही. शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात तशी तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत. ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिराला समोरील बाजूस निळ्या फितीने बांधावी, ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी, ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्रायल लोक परमेश्वरास पवित्र अर्पण करतील, म्हणजे ज्या पवित्र भेटी त्या संबंधीचा दोष अहरोनाने वाहावा, त्यामुळे ती दाने परमेश्वरास मान्य ठरतील. चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा करावा व एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा. अहरोनाच्या पुत्रांसाठीही अंगरखे कमरबंद व फेटे करावेत. ही वस्त्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावी. तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या पुत्रांना ही वस्त्रे घालून त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र कर, म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील. त्यांच्यासाठी सणाच्या कापडाचे चोळणे कर, म्हणजे कमरेपासून मांडीपर्यंत त्यांचे अंग झाकलेले राहील. आणि अहरोन व त्याचे पुत्र दर्शन मंडपामध्ये प्रवेश करतील व पवित्र स्थानात सेवा करण्यास जातील तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावे. तसे न केल्यास दोषी ठरून ते मरतील. अहरोनाला व त्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.